आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय विधानसभेचें पावसाळी अधिवेशन 22 जुलय सावन सुरू जातलें अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. काल जाल्ल्या मंत्रीमंडळाच्या बसकेन गोंयचे दायज सुवाती थळां राखपाच्या धोरणाक मंजुरी मेळ्या. ह्या धोरणा वरवीं गोंयांतल्यो सुमार 200 दायज इतिहासीक आनी पुरातत्व म्हत्व आशिल्ल्या सुवातींक आनी थळांक सुरक्षीतताय आनी खासा आरक्षीत सुवात दर्जो मेळटलो अशी म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिली.
ऑपरेशन एंड मेंटेनन्स ऑफ द 10 MLD वॉटर ट्रीटमेंट प्लांट एट म्हैसाळ पंचवाडी एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवल दिले. अप्रुवल ऑफ द अडॉप्शन ऑफ द गोवा स्टेट हेरिटेज पॉलिसी फॉर इट्स इम्प्लिमेंटेशन. अपॉइंटमेंट ऑफ द वन पोस्ट ऑफ द वेटरनरी ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द पिरियड ऑफ 1 year इन द फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉर डिप्लॉयमेंट एट बोंडला झू. 5 पोस्ट ऑफ द एनेस्थेटिक असिस्टंट इन द डिपार्टमेंट ऑफ द एनेस्थेटॉलॉजी इन द गोवा मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल बांबोळे हाच्या खातीर सँक्शन दिली. 19 वॅकंट पोस्ट ऑफ द मेडिकल ऑफिसर एंड 4 ENT सर्जन ऑन contract basis under the director of health services initially period of the 1 year and till the filling of the post on the regular basis chair he tanka aicha cabinet at approval dena summoning of the legislative assembly from 22 July.
त्याबार म्हैसाळ पंचवाडी वाठारान उदक शुद्धीकरणाच्या 10 MLD उदका प्रकल्पाक मान्यता दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेन झाला. रान हक्काचे दावे निकालान काढपा खातीर नवो सर्वेअर नेमपाचो निर्णय सरकारान घेतला अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन दिल्या. तशेंच कंट्राटी पद्दतीचेर गोंय वैजकी महाविद्यालयान कंट्राटी पद्दतीचेर दोतोरांची भरती रान खात्यान वतीन बोंडला अभयारण्यांत एक पशु वैजकीय दोतोर नेमप चिमला वाठारांत प्रस्तावीत युनिटी मॉलाच्या कामाची वर्क ऑर्डर दिवपाक मंत्रिमंडळान मंजुरी दिल्या. तशेंच मांद्र्या मतदारसंघात 2064 मीटर जागो मसणभूंय बांदपाक दिवपाचो निर्णय ह्या बसकेन जाला. देशांतल्या आदिवासी समाजाचो सर्वांगीण विकास करपाच्या उद्देशान भारत सरकारान धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान येवजण सुरू केल्या. केंद्र सरकाराच्या 17 मंत्रालयांच्या सहकार्यान आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासा खातीर हे येवजणे खाला 25 उपक्रम राबयतात. हे अभियान देशांतली 25 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी चालू आसा. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान हे आदिवासी समाजाचो विकास आनी सशक्तीकरणा खातीर भारत सरकारान सुरू केल्लो उपक्रम आसा. आदिवासी समाजा मदल्या उणीवांची तफावत पयस करून समाजाच्या सामाजिक अर्थिक विकासाक चालना दिवपाक शाश्वत आनी समावेशक फुडाराची बुन्याद घालप आनी विकसीत भारत 2047 विजन पुराय करपाक हातभार लावप हो अभियानाचो उद्देश आसा. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना विशीं आदिवासी समाजा मदीं जागृताय करपा खातीर उत्तर गोंय जिल्लोधिकारी कार्यालया वतीन 15 ते 30 जून 2025 मेरेन जागृताय कार्यावळीचें आयोजन करतले. केंद्र सरकारच्या 11 वर्सां पुराय जावपाच्या फाटभुंयेर आदले खासदार नरेंद्र सावयकार हांणी आपले विचार व्यक्त केले.
पाकिस्तानान टेस्ट केल्या आणि जगान ती आज मान्य केली असा. कारण आज सगळे जग सुद्धा त्याच पद्धतीन पळयता की भारतान जे गजाली पयर जे ऑपरेशन सिंधू घेतले स्विफ्टली केले की अशा पद्धतीन खरे म्हणजे हेच्या पहिली केन्नाच घडून आशिल्ले आणि हे भारतान सहजपणान करून दाखवले असा. ही एक नवी ताकद भारताची या निमतान सगळ्या देशभर जगभरा भितर झाली आमकां सगळ्यांनी पळयता. सरकारान नेमके किदें केलें सरकार नेमके किदें करपाक सोदता सेक्युरिटीच्या नदरेंतल्यान पाकिस्तानाचे कडेन सरकाराचो पळोवपाचो दृश्टीकोन कितें आसा सांगपा खातीर म्हणून जी 7 डेलिगेशनां सगळ्या जगाचेर गेली त्या 7 डेलिगेशनां सगळ्या पक्षांचे लोक आशिल्ले सगळ्या पक्षांचे खासदार आणि म्हणून त्या निमतान जगभरातल्यान त्याचे एप्रिसिएशन जे आसा.
फुडल्या महिन्याच्या 1 तारखेसावन IRCTCच्या संकेतथळावरवी एपावरवी आधाराकडे आपले खाते प्रमाणीत केल्ल्या वापरप्यांकूच तात्काळ तिकेट ऑनलाईन बुक करपाक मेळटली असे रेल्वे मंत्रालयान सांगला. तात्काळ तिकेटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर आणि प्रवाशांचे हित संबंध राखपा खातीर हे पाऊल उबारला. नव्या येवजणे प्रमाण 15 जुलय सावन ऑनलाईन तात्काळ बुकींग खातीर आधार आधारित OTP प्रमाणीकरण सक्तीचे थारतले. या आठवड्यात नैऋत्य मॉन्सून परत सक्रिय जावपाची शक्यताय आसा. दक्षिण विकल्पीय भारत कोकण आणि गोयात घोग्यांनी पाऊस पडटलो. आणि इतल्यान ह्या प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशिक खबरो तुमकां ऐकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वीसांक.
Mm-hmm.